नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. स्वदेशी ड्रोन निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उद्यास येण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. नाशिक इथल्या अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकाऱ्याकडे. गडचिरोली इथं 11 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि गुढीपाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. आपला देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज अयोध्या इथं श्रीराम जन्मभूमी मंदिरात एका कार्यक्रमात बोलत होत्या. अयोध्येतलं हे श्रीराम जन्मभूमी मंदिर हे याच पुनर्जागरणाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. विकसित देशाची संकल्पना रामराज्याच्या वर्णनातून स्पष्ट होते. विकसित राष्ट्राचं उद्दिष्ट 2047 साली किंवा त्यापूर्वीच साध्य होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या,
पिछले दशक के दौरान 25 करोड़ से अधिक लोगों को गरीबी की सीमा रेखा से ऊपर निकाला गया है. राम राज्यों का आदर्श आर्थिक समृद्धि और सामाजिक समरसता के उच्चतम मानकों को प्रस्तुत करना है. 21वीं सदी में हमारे विकसित राष्ट्रों की परिकल्पना राम राज्यों के बंधन में प्राप्त होती है. हम सभी एक समावेशी समाज और विकसित राष्ट्र के निर्माण के दिशा में आगे बढ़ रहे हैं. प्रभु श्री राम के आशीर्वाद से बस 2047 या उससे पहले ही हम उन लक्ष्यों का प्राप्त कर सकेंगे.
दरम्यान रामजन्मभूमी मंदिरात दुसऱ्या मजल्यावरच्या गर्भगृहात श्रीराम यंत्र आज राष्ट्रपतींच्या हस्ते स्थापन करण्यात आलं. 150 किलो वजनाच्या या श्रीराम यंत्रावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी यावेळी केलेल्या भाषणात गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशातल्या विविध मंदिरांना अंदाजे 1.5 अब्जाहून अधिक भाविकांनी भेट दिल्याचं सांगितलं. आगामी काही वर्षात देशानं स्वदेशी ड्रोन निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करणं आवश्यक आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं होत असलेल्या राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेला ते आज संबोधित करत होते. सध्याच्या भूराजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करणं, संरक्षण सज्जता वाढवणं आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ड्रोन उत्पादन परिसंस्था उभारण्याची तातडीची गरज सिंह यांनी अधोरेखित केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातला एक महत्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत आहे असं देखील सिंह म्हणाले. राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचं 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करणं तसंच पाणी पुरवठा योजनेचं सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे ठेवून केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि राज्य शासन यांच्यात आज दिल्ली इथं सामंजस्य करार झाला. केंद्रीय मंत्रिमंडळानं जलजीवन मिशन कार्यक्रमाला 2028 पर्यंत मुदतवाढ दिली असून या नवीन टप्प्याला जलजीवन मिशन 2 असं संबोधण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं राज्यांनी संरचनात्मक सुधारणा, कालमर्यादेचं पालन, योजनांची शाश्वतता आणि नागरी केंद्रित सेवांचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. आयुष अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद, युनानी, सिद्ध उपचार पद्धती आणि होमिओपॅथी उपचारांना आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभागी करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य डॉक्टर्स असोसिएशनचे समन्वयक डॉक्टर सचिन वारे यांनी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्याकडे केली आहे. आयुष पद्धती केवळ आजार बरा करत नाही तर तो मुळापासून उपटून टाकते, त्यामुळे आजारांवरचा खर्च आपोआपच कमी होतो असं वारे यांनी निवेदनात म्हटलं आहे. नाशिक इथल्या तथाकथित ज्योतिषी अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे देण्यात आला आहे. सातपुते यांनी आज स्वतः नाशिक इथं या प्रकरणाचा आढावा घेतला. अशोक खरात यानं एका 28 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात याचं कार्यालय आणि घरातील झडतीत पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली इथं आज 11 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर 68 लाख रुपयांचं बक्षीस होतं. याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. शालिवहन शक 1948 आजपासून प्रारंभ झाला. नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. सकाळी घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडुलिंबाचे डहाळे बांधून, तसंच इष्टदेवतांच्या आशीर्वादानं दर्शनानं हा दिवस साजरा झाला. आजचा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यानं घर, वाहन तसंच सोन्या चांदीच्या आभूषणांसह इतर महत्वाच्या खरेदीसाठी बाजारपेठात ग्राहकांची गर्दी दिसून आली. देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादी, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि साजिबू चेरोबा हे सण देखील आज साजरे होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणांच्या शुभेच्छा दिल्या. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतीक असून नव चैतन्य, आशा आणि नव्या संधीचा संदेश घेऊन येतो असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त काढलेल्या भव्य शोभायात्रा आणि रामरक्षा पठन कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी नववर्षाच्या संकल्पाविषयी माहिती दिली. ते म्हणाले,
आपले पंतप्रधान मोदीजी नेहमी सांगतात विकास बी और विरासत बी. ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे, त्यांना आधुनिकता जवळ करायची आहे, पण जे आपलं मूळ आहे, जी आपली संस्कृती आहे, ती मात्र आपल्याला जतन करून ठेवायची. नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं.
गुढीपाडव्याचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात आजपासून भव्य महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. पैठण इथं शालिवहनाच्या तीर्थस्तंभ परिसरात या निमित्तानं विशेष कार्यक्रम तसंच शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात आज सकाळी गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त स्वागतयात्रा काढण्यात आल्या. पारंपरिक वेशातील महिला आणि पुरुष यात सहभागी झाले. ढोलताशांच्या गजरावर चाललेल्या या नववर्ष स्वागत यात्रांमध्ये मर्दानी खेळ दाखवण्यात आले. शहरातील विविध संस्थांनी भगवी गुढी उभारून स्वागत केलं. अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी आज मोटार सायकल रॅली काढण्यात आली. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले. अकोल्याच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मिशन ओटूच्या वतीनं महिलांनी वृक्षारोपणाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित महिलांना वृक्षारोपणाची शपथ देण्यात आली. मुंबईत गिरगाव इथं पारंपरिक वेशभूषेत तरुणांनी बाईक रॅली काढली. ढोल आणि लेझिम पथकाच्या कवायती, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांचा सहभाग हे या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य होतं. पानलोक क्षेत्र विकासामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वात हिवरे बाजार गावची यशोगाथा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांच्या पथकानं आज हिवरे बाजार गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावातल्या माथा ते पायथा फिरून विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यानंतर या पथकानं ही भावना व्यक्त केली. वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर बीड इथं आज शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवण्यात आली. देशातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला 40 वर्ष उलटून गेले तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, उलट दिवसेंदिवस आत्महत्यांची संख्या वाढत आहे असं शेतकरी नेते राजेंद्र आमटे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. स्वदेशी ड्रोन निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. नाशिक इथल्या अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकाऱ्याकडे. आणि गुढीपाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.